तारुण्याने मुसमुसणारे अनेक युवक आणि युवती हे नव्या युगाचे पाईक आहेत. रूप पालटू देशाचे हेच त्यांचं ब्रीद आणि प्रसंगी आपल्या रक्ताचीही शपथ घेऊन त्या ब्रीदाला जागणं हाच त्यांचा धर्म. आपल्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी मृत्यूशीही स्पर्धा करणारे हे नवक्षितिजावरचे तारे म्हणतात.
पुष्पाचे रूप पाल तू देशाचे. जा